नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्या मतदान. राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या मतदान केंद्राकडे मतदान पथकं रवाना. मराठवाड्यात जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन. आणि छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथल्या दोघांना 5 पिस्तुलांसह धुळ्यात अटक. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. यात मराठवाड्यातल्या जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या एकूण 11 मतदारसंघाचा समावेश आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्रासह छायाचित्र असलेली ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवता येणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, निवृत्ती वेतन दस्तऐवज, मनरेगा रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले खातेपुस्तक, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड आदी पुराव्यांचा समावेश आहे. मतदारांना मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाईल एसएमएसद्वारे मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून 1950 या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तात्काळ पाठवला जातो. छत्रपती संभाजीनगर इथून आज औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तसंच जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट मतदान केंद्रावर मतदान पथकं रवाना झाली. जिल्ह्यात 3085 मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार केंद्रात 1045 मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात महिला कर्मचारी संचलित 16 मतदान केंद्र आहेत. त्यातील 4 जालना लोकसभा अंतर्गत तर औरंगाबाद लोकसभा अंतर्गत 12 मतदान केंद्र आहेत. 388 बससह सुमारे 1600 वाहनातून या पथकांना आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचवण्यात येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघातल्या 2355 मतदान केंद्रावर सर्व केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक आवश्यक साहित्यासह रवाना झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत या साहित्याचं वितरण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना लोकसभा मतदारसंघात 2061 मतदान केंद्रावर मतदारसंघात 19,67,574 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला अधिकारी संचलित 7 सखी मतदान केंद्र, तरुण अधिकारी संचलित 8 मतदान केंद्र तर दिव्यांग अधिकारी संचलित 6 मतदान केंद्राचा समावेश आहे. या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम आणि इतर साहित्याचं जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण आज करण्यात आलं. त्यानंतर मतदान पथकं आपापल्या केंद्राकडे रवाना झाली. प्रशासनाकडून जिल्ह्यातल्या 1036 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधासह उन्हाची स्थिती लक्षात घेता इतर व्यवस्था करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदान केंद्राध्यक्षांना विविध माहितीची नोंद ठेवावी लागते. जालना जिल्हा प्रशासनानं यासाठी अभिनव कल्पना राबवली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
मतदान पथकास सर्व साहित्य मिळालं का? मतदान यंत्रांची जोडणी झाली का? अभिरूप मतदान करून पाहिलं का? आवश्यक सर्व अहवाल तयार केले का? अशा विविध माहितीसह सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही लेखी स्वरूपात नोंदवावी लागते. जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी या नोंदींसाठी वेगळी संकल्पना राबवली आहे. मतदान पथकाला दिलेल्या पिण्याची पाणी थंड ठेवणाऱ्या बॉटलवर या सगळ्या नोंदी मार्करद्वारे करता येणार आहेत, त्यामुळे मतदान प्रक्रियेतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही. जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानंही कौतुक केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
अहमदनगर इथंही निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज अधिकारी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1708 इतकी मतदान केंद्र असून 8530 मतदान अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 211 बस आणि इतर 469 वाहनातून ही सर्व पथकं आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर दाखल होत आहेत. नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांना 6 वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान शेवाळे यांनी आज धुळे इथल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7:15 प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमावरूनही ऐकता येणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यात तसंच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. मुंबई शहरात येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी संस्थेतील मतदारांना 2 ते 3 तासांची सवलत देण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणं आवश्यक आहे असंही यादव यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात 2 जणांना 5 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसांसह धुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिरपूरचे पोलीस अधीक्षक श्रीराम पवार यांनी याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या पथकानं मध्यप्रदेशातून येणाऱ्या रस्त्यावर शिरपूर तालुक्यातील कामखेडा फाट्याजवळ सापळा लावला. यावेळी दुचाकीवरून येणाऱ्या 2 संशयितांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुचाकी सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं. या दोघांपैकी 1 जण छत्रपती संभाजीनगरचा तर दुसरा जालना इथला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं आहे. जागतिक परिचारिका दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत हा दिवस साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयात यानिमित्तानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. हिंगोलीतही शासकीय नर्सिंग महाविद्यालयात परिचारिका दिवस साजरा झाला. यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. समाजाच्या उन्नतीसाठी जी माणसं झिजली त्यात गोविंदभाई श्रॉफ यांचं नाव अग्रस्थानी असून कर्तृत्व भावनेतून साक्षरता अभियानाकडे पोहोचण्याची व्यापक दृष्टी गोविंदभाईंकडे होती असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी केलं आहे. साक्षरता अभियानातून कौशल्याचा ध्यास पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ या पुस्तकाचं प्रकाशन आज कांबळे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रल्हाद लुलेकर तसंच जीवन देसाई यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आज सायंकाळी 4:30 वाजेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे फळपिकांसह काढणीला आलेल्या उन्हाळी ज्वारीचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. हवामान विभागानं नांदेड जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट दिला असून 14 मे पर्यंत हा इशारा कायम आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. यात वीज कोसळल्यानं शोभा कैलास निकम या महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी नाशिक शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात उद्या मतदान. राज्यातल्या 11 मतदारसंघातल्या मतदान केंद्राकडे मतदान पथकं रवाना. मराठवाड्यात जालना, बीड तसंच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. नाशिकचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन आणि छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथल्या 2 जणांना 5 पिस्तुलांसह धुळ्यात अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.